मौन शब्द जीवनाची अपत्ये, मृत्यूपर्यंत पोचत नाहीत, म्हणून तुझ्या समाधीवर मी वाहत आहे माझे मौन. मृत्यूसारखेच अथांग, अस्पष्ट, अनाकार, सारे आकाश व्यापून अज्ञानाच्या प्रदेशाकडे प्रवाहत जाणाऱ्या स्वरहीन संथ मेघमालेचे मौन.